chinimandi.com पॉडकास्ट.
श्रीलंकेमध्ये साखर आयातीवर टॅक्स लावण्याचा इशारा. व्यापार मंत्री बंडुला गुणवर्धना यांनी इशारा दिला की जर साखरेच्या कमी किमतीचा लाभ जनतेला दिला गेला नाही तर साखरेवर आयात टॅक्स लावला जाईल. महागाईशी निपटण्यासाठी 13 ऑक्टोबरला श्रीलंका सरकारने डाळ, कांदा आणि साखरेसहित अनेक आवश्यक वस्तूंवर आयात शुल्क हटवले आहे. टॅक्स हटवल्यानंतर आता 1 किलो साखर 85 रुपये किलो विकली जावी. श्रीलंका कॅन्टीन ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष असला संपत यांनी सांगितले की साखरेच्या कमी किमतीचा लाभ लोकांना दिला जात नाही. उपभोक्ता अधिकार संरक्षण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रणजित विथानगे यांनी सांगितले की नोटिफिकेशनच्या माध्यमातून साखरेवर एक फिक्स दर लावला गेला पाहिजे. व्यापार मंत्री बंडुला गुणवर्धना यांनी सांगितले की जर लोकांना लाभ दिला गेला नाही तर आयात टॅक्स संपवण्याचा कोणताही अर्थ नाही.